चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजिट डेली शुगर मार्केट अपडेट, गुरुवार 5 डिसेंबर 2019। डोमेस्टिक मार्केट, आज बाजारात मध्यम मागणी दिसून आली। महाराष्ट्रात S30 साखरेचा व्यापार 3070 रुपये ते 3130 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3170 रुपये ते 3210 रुपये राहिला। दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3165 रुपये ते 3175 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3225 रुपये ते 3230 रुपये राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3295 रुपये ते 3320 रुपये होता। गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3120 रुपये ते 3170 रुपये होता, तर M30चा व्यापार 3200 रुपये ते 3250 रुपये राहिला। कोलकाता S30 साखरेचा व्यापार 3430 रुपये ते 3470 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3215 रुपये ते 3300 रुपये होता, तर M30चा व्यापार 3275 रुपये ते 3350 रुपये राहिला। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट सीझन 2018-19 तयार व्हाईट शुगरला चांगली मागणी आहे आणि त्याची किंमत 20,300 रुपये ते 20,400 रुपये आहे। एक्स फॅक्टरीनुसार डिसेंबर 2019-20 हंगामाच्या पीक वितरित करण्याची मागणी 20,700 रुपये ते 20,800 रुपये आहे। तथापि सध्या बाजारात कोणताही विक्रेता नाही। सीझन 2019-20 या हंगामात कच्च्या साखरेचे एक्स फॅक्टरी दर 20,200 रुपये ते 20,300 रुपये पर्यंत होते। भारतीय पांढऱ्या साखरेचे FOB इंडिकेशन इक्युमचा 150 असलेल्या सीझन 2018-19 $322 ते $324 पर्यंत आहेत आणि इक्युमचा 100 असलेल्या सीझन 2019-20 साठी FOB इंडिकेशन $332 ते $334 पर्यंत आहेत। भारतीय कच्च्या साखरेचे FOB इंडिकेशन $324 ते $326 आहेत। लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $346.80 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 13.05 सेंट्स होते। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.27 झाला, तर ब्राझिलियन रिअलचा व्यापार 4.20 झाला। क्रूड फ्युचर 4,169 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $58.45 होते। इक्विटी BSE सेन्सेक्स 70 अंकांनी खाली येऊन 40,779.59 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी -24.80 अंकांनी खाली येऊन 12,018.40 अंकावर बंद झाला।